नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. सरकारान 1 एप्रील सावन MSME वर्गीकरणा खातीर उलाढाल आनी गुंतवणूक निकशांत म्हत्वपूर्ण सुदारणा अधुसुचीत केल्यात. 2.5 कोटी रुपया पर्यंत गुंतवणूक आशिल्ल्या सुक्ष्म, लघु आनी मध्यम उद्योगांक MSME आता 1 कोटी रुपयांच्या आदल्या मर्यादा वेल्यान सुक्ष्म उद्योग म्हणून वर्गीकृत करतले. उलाढालीची मर्यादा 5 कोटी रुपया वेल्यान 10 कोटी रुपया पर्यंत सुदारीत केल्या. 25 कोटी रुपया पर्यंत गुंतवणूक आशिल्ल्या युनिट्सांक आदीच्या 10 कोटी रुपया वेल्यान लघु उद्योग म्हणून वर्गीकृत करतले. अशा उद्योगां खातीर उलाढालीची मर्यादा 50 कोटी रुपया वेल्यान 100 कोटी रुपया पर्यंत दुप्पट केल्या. 125 कोटी रुपया पर्यंत गुंतवणूक आशिल्ल्या MSME आता 50 कोटी रुपयांच्या आदल्या मर्यादा वेल्यान मध्यम उद्योग म्हणून वर्गीकृत करतले. मध्यम उद्योगां खातीर उलाढालीची मर्यादा दुप्पट करून 500 कोटी रुपया केल्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी तांच्या अर्थसंकल्पीय भाशणा वेळार MSME खातीर नवीन वर्गीकरण निकश जाहीर केले, जातून वर्गीकरणा खातीर गुंतवणूक आनी उलाढालीची मर्यादा अनुक्रमान 2.5 पट आनी दुप्पट करपाचो प्रस्ताव आसा. राज्यसभेचे अध्यक्ष जयदीप धनकर हांणी रोख वसुलीच्या मुद्द्यार चर्चा करपाक सभाघर आनी विरोधी पक्षाच्या फुडाऱ्यांक आपयले. आज दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवासस्थानातल्यान रोख वसुलीच्या मुद्द्यार सभाघर फुडारी JP नड्डा आनी विरोधी पक्ष फुडारी मल्लिकार्जुन खरगे हांच्या वांगडा बसका घेतली. ही बसका संसद भवनात अध्यक्षांच्या दालनात झाली. फाटल्या सप्तकात राज्यसभेत काँग्रेस फुडारी जयराम रमेश हांणी रोख वसुलीचो मुद्दो उपस्थित केल्लो. अध्यक्ष जगदीप धनकर हांणी या प्रकरणाची दखल घेतल्या. भलायकी मंत्री JP नड्डा हांणी म्हणला की नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांनी क्षयरोग मुक्त भारत निर्माण जावंक शकता. केंद्रीय भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा हांणी आज जागतीक क्षयरोग दिसा निमतान क्षयरोग म्हळ्यार TB निर्मुलन आनी असुरक्षित लोकां खातीर भलायकी परिणाम सुदारपाक जनतेन तांच्या वचनबद्धतेची पुष्टी करपाचे आवाहन केले. सोशल मिडिया पोस्टान मंत्र्यांनी या दुयेता आड लढपाक सरकारान घेतिल्ल्या पावलांचेर उजवाड घालो. राष्ट्रीय क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम, भारत 100 दिसांचे क्षयरोग निर्मुलन अभियान आनी निक्षय पोषण योजने अंतर्गत क्षयरोग रुग्णांक मेळपी अर्थीक मदत दर म्हयन्याक 500 रुपया वेल्यान 1,000 रुपये प्रती म्हयनो केल्या. क्षयरोग रुग्णांक व्यापक मदत करपी सगळ्या भलायकी कर्मचाऱ्यांचे नड्डा हांणी उपकार मानले. तांणी म्हळें की एकत्रितपणान नागरीक क्षयरोग मुक्त भारत करूंक शकतात आनी सगळ्यां खातीर बऱ्या भलायकेक काम करूंक शकतात. कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमार हांणी संविधानात बदल करून एका विशिष्ट अल्पसंख्याक गटाक आरक्षण दिवपाच्या केल्ल्या विधाना वेल्यान भाजपान काँग्रेसीचेर जोरदार हल्लो चडयलो. संसदेभायर पत्रकारांकडेन उलयतना भाजपा खासदार संबीत पात्रा हांणी म्हळें की हे विधान फक्त शिवकुमार हांचे स्वतःचे विधान न्हय, तर काँग्रेस पक्षाचे आनी गांधी कुटुंबाचे विचार प्रतिबिंबीत करता. नवी दिल्लीतल्या पक्ष मुख्यालयात पत्रकार परिषदेत उलयतना भाजपाचे ज्येष्ठ फुडारी रविशंकर प्रसाद हांणी धर्म आधारित आरक्षणार काँग्रेसीचेर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आनी तांच्या धोरणात्मक निर्णयाक अदूरदर्शी म्हळे. अशे आरक्षण संविधानान मान्य ना आनी कर्नाटक सरकारान ताचे उल्लंघन केल्ल्याचो आरोप केलो. मजगती काँग्रेसीन भाजपाचेर संसदेचे कामकाज रोखपाचो आरोप केलो. पत्रकारांकडे उलयतना पक्षाचे खासदार प्रमोद तिवारी हांणी आरोप केलो की संसदेत ट्रेजरी बेंचान केल्ल्या गोंधळा वेल्यान अशें दिसता की सत्ताधारी पक्ष गोंधळात म्हत्वाचे कायदे मंजूर करूंक इत्सूक आसा. तांणी सांगलें की सरकारान गिलेटीन वापरून वेगवेगळ्या मंत्रालयाच्या अनुदानाची मागणी हे पयलींच मंजूर केल्या. काँग्रेसीचे आनीक एक खासदार शशी थरूर हांणी आरोप केलो की संसद चलोवपाची जबाबदारी आशिल्ल्या सत्ताधारी पक्षान संसदेत आडमेळी हाडपाचो पर्याय वेचला, जे निराशाजनक आसा. डाव्या विचारसरणीच्या अतिरेकीपणाक लागून प्रभावित झाल्ल्या लोकांक समाजाच्या मुख्य प्रवाहात जोडपाचे काम अंतिम आनी निर्णयाक टप्प्यार पावला अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी म्हणला. छत्तीसगडाच्या नक्षलग्रस्त भागातल्या लोकांक विकासाच्या मार्गार मुखार वचपाचे आसा. आज रायपुरात छत्तीसगड विधानसभेच्या रुपया महोत्सवाची समारंभात उलयतना तांणी विश्वास व्यक्त केलो की राज्यातली जनता रोखडीच छत्तीसगडाक अतिरेकीपणापासून पुरायपणान मुक्त करपाच्या तांच्या प्रयत्नांत येस मेळयतली आनी राज्याच्या इतिहासात एक भांगरा अध्याय जोडटलो. पर्यावरण संरक्षणाचे म्हत्व अधोरेखित करतना राष्ट्रपतींनी म्हळें की आधुनिक विकासाच्या मार्गार मुखार वचपा वांगडाच राज्यांत पर्यावरण संरक्षण लेगीत सुनिश्चित करूंक जाय. राज्याच्या धोरणकर्त्यांचेर विकास आणि निसर्गामधी संतुलन स्थापित करपाची जबाबदारी आसा. तशेंच समाजातल्या सगळ्या घटकांक आधुनिक विकासाच्या प्रवासाकडे जोडपूय म्हत्वाचे आसता. राष्ट्रपतींनी बायलां आमदारांक जीवनाच्या विविध क्षेत्रांत काम करपी बायलांक प्रोत्साहन दिवपाक सदांच तयार रावपाचे आवाहन केले. जेन्ना बायलां एकामेकांक सक्षम करतली तेन्ना आपलो समाज अधिक मजबूत जातलो आनी संवेदनशील जातलो अशें तांणी म्हळें. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. नमस्कार.